नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. गुजरातमधल्या वेरावळ इथल्या प्राचीन सोमनाथ शिवमंदिराच्या गौरवासाठी वर्षभर चालणाऱ्या सोमनाथ स्वाभिमान पर्वाचा आजपासून प्रारंभ होत आहे. तत्वांशी तडजोड न करता उच्च सांस्कृतिक मूल्यांच्या रक्षणासाठी झटलेल्या भारतमातेच्या असंख्य सुपुत्रांचं स्मरण करण्यासाठी हे पर्व साजरं केलं जात असल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर व्यक्त केली आहे. जानेवारी 1026 मध्ये म्हणजेच 1000 वर्षापूर्वी सोमनाथ मंदिरावर पहिलं परकीय आक्रमण झालं. अनेक आक्रमणानंतरही भारताची शाश्वत श्रद्धा डगमगली नाही, उलट या घटनांनी भारताच्या सांस्कृतिक एकात्मतेला अधिक बळ मिळालं आणि सोमनाथ मंदिराचा वारंवार जीर्णोद्धार होत राहिला असं पंतप्रधानांनी सांगितलं. यावेळी त्यांनी सोमनाथ मंदिराला दिलेल्या आपल्या पूर्वीच्या भेटींची छायाचित्र प्रसिद्ध करत नागरिकांनीही सोमनाथ स्वाभिमान पर्व या हॅशटॅगसह छायाचित्र शेअर करण्याचं आवाहन केलं. केंद्र सरकारनं कीटकनाशक व्यवस्थापन विधेयक 2025 वर संबंधित लोकांकडून सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. हे विधेयक कीटकनाशकांशी संबंधित जुन्या दोन कायद्यांची जागा घेईल. विधेयकाचा मसुदा सरकारनं प्रसिद्ध केला आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार कीटकनाशकं उपलब्ध व्हावीत, तसंच कीटकनाशकांशी संबंधित किरकोळ गुन्हे फौजदारी कलमांमधून वगळणं असा ह्या विधेयकाचा हेतू आहे. संबंधितांना 4 फेब्रुवारीपर्यंत आपल्या सूचना पाठवायच्या आहेत. परीक्षा पे चर्चा 2026 या कार्यक्रमानं स्वतःचाच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडला असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. यंदा या कार्यक्रमासाठी 4 कोटीपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन सहभाग नोंदवला आहे. मागच्या वर्षी या कार्यक्रमात सुमारे 3.5 कोटीपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी करून जागतिक विक्रम केला होता. ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ माधव गाडगीळ यांचं आज पुण्यात दीर्घ आजारानं निधन झालं. ते 83 वर्षांचे होते. पश्चिम घाटातील जैवविविधतेच्या संवर्धनासाठी त्यांनी दिलेलं योगदान अतुलनीय आहे. पश्चिम घाटाच्या संरक्षणासाठी त्यांनी तयार केलेला गाडगीळ अहवाल पर्यावरण संवर्धनासाठी एक महत्वपूर्ण आणि दूरदर्शी दस्तऐवज ठरला. पर्यावरण क्षेत्रातील उत्तुंग कार्याबद्दल संयुक्त राष्ट्रांनी 2024 गाडगीळ यांना चॅम्पियन्स ऑफ द अर्थ या सर्वोच्च सन्मानानं गौरवलं आहे होतं. गाडगीळ हे भारतातील जैवविविधतेच्या कायद्याचे शिल्पकार होते असं सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. तर गाडगीळ यांच्या निधनामुळे पर्यावरण संरक्षण चळवळीची मोठी हानी झाल्याची भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर गॅन्ट्री म्हणजेच धातूच्या मोठ्या चौकटी उभारण्याचं काम सुरू होणार आहे. या तांत्रिक कामासाठी 5 दिवस वाहतुकीत बदल करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. उद्यापासून ते 13 तारखेपर्यंत अमरावती जिल्ह्यातल्या धामणगाव चांदूर नांदगाव खंडेश्वर या मार्गावरील वाहतूक काही वेळेस तात्पुरती थांबवली जाऊ शकते. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासाचं नियोजन योग्य प्रकारे करावं आणि महामार्ग कर्मचाऱ्यांच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलं आहे. राष्ट्रीय रस्ते सुरक्षा अभियान 2026 आणि महाराष्ट्र पोलीस विभागाच्या वर्धापन दिनानिमित्त परभणी पोलीस दलाच्या शहर वाहतूक शाखेच्या वतीनं आज शहरात हेल्मेट मोटारसायकल रॅली काढण्यात आली. राजगोपालचारी उद्यानापासून सुरू झालेल्या या रॅलीचा पोलीस अधीक्षक कार्यालयात समारोप झाला. जिल्हाधिकारी संजय सिंग चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी यांच्यासह पोलीस अधिकारी अंमलदार तसंच नागरिकांनी हेल्मेट परिधान करून या रॅलीत सहभाग नोंदवला. या उपक्रमातून रस्ते सुरक्षा आणि हेल्मेट वापराचं महत्व नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यात आलं. मलेशियात सुरू असलेल्या मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेन आणि आयुष शेट्टी यांच्या दुसऱ्या फेरीतल्या पराभवामुळे भारताचं या स्पर्धेतलं पुरुष एकेरीतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. आज झालेल्या सामन्यामध्ये लक्ष्यचा हाँगकाँगच्या खेळाडूकडून तर आयुषचा चीनच्या खेळाडूकडून पराभव झाला. महिला एकेरीत पीव्ही सिंधूचा दुसऱ्या फेरीतला सामना जपानच्या मियाझाकीशी होणार असून पुरुष दुहेरीतलं सात्विक साईराज चिराग शेट्टी या जोडीचा सामना मलेशियाच्या जोडीविरुद्ध होणार आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची नामांकित 5 सामन्यांची ऐशेस क्रिकेट कसोटी मालिका ऑस्ट्रेलियानं 4-1 अशी जिंकली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10